गलती करास पत्र अध्याय 4। मी जे म्हणत आहे ते हे की जोपर्यंत वारसदार हा लहान मूल आहे तोपर्यंत तो गुलामापेक्षा वेगळा नाही। जरी तो सर्वांचा मालक असला तरी तो जोपर्यंत त्याच्या पित्याने नेमून दिलेला वेळ आहे तोपर्यंत पालकांच्या आणि विश्वस्तांच्या ताब्यात असतो। याच प्रकारे जोपर्यंत आम्ही मुले होतो तोपर्यंत आम्ही सुद्धा या जगाच्या निरर्थक नियमांचे गुलाम होतो। परंतु जेव्हा काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपला पुत्र पाठविला जो स्त्रीपासून जन्मला व नियमशास्त्राप्रमाणे वागला, यासाठी की त्याने जे नियमशास्त्राधीन होते त्यांना सोडवावे व देवाची मुले म्हणून स्वीकारावे। आणि तुम्ही त्याचे पुत्र आहात म्हणून देवाने आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या अंतकरणात पाठविले आहे। आत्मा अब्बा म्हणजे पित्या असे हाक मारतो, म्हणून तू आता गुलाम नाही तर एक पुत्र आहेस, आणि जर पुत्र आहेस तर देवाने तुला त्याचा वारसदारही बनविले आहे। गत काळात जेव्हा तुम्ही देवाला ओळखीत नव्हता तेव्हा खऱ्या अर्थाने जे देव नव्हते त्यांचे तुम्ही गुलाम होता, परंतु आता तुम्ही देवाला ओळखता किंवा आता देवाने तुमची ओळख करून घेतली आहे, तर मग आता तुम्ही ज्यांचे गुलाम होण्याचे प्रयत्न करीत आहात त्या दुर्बल आणि निरुपयोगी नियमाकडे कसे वळता? तुम्ही विशेष दिवस महिने ऋतू आणि वर्ष पाळता। मला तुमच्याविषयी भीती वाटते, मला वाईट वाटते की मी तुमच्यासाठी केलेले श्रम व्यर्थ आहेत। बंधूंनो, मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की कृपा करून माझ्यासारखे व्हा, कारण मी तुमच्यासारखा झालो। असे काही नाही की तुम्ही माझे काही वाईट केले होते। तुम्हाला माहीत आहे की माझ्या शारीरिक दुर्बलतेमुळे प्रथमतः मी तुम्हाला सुवार्ता सांगितली आणि माझ्या शारीरिक दुर्बलतेबाबत तुमची कठीण परीक्षा होत असतानाही उलट माझे एखाद्या देवदूतासारखे तुम्ही स्वागत केले, जणू काय मी स्वतः ख्रिस्त असल्यासारखे स्वागत केले। मग जो आनंद तुम्हाला मिळाला तो कोठे आहे? कारण मी तुम्हाविषयी साक्ष देतो की जर तुम्ही समर्थ असता तर तुम्ही तुमचे स्वतःचे डोळे काढून ते मला दिले असते। तुम्हाला खरे सांगितले म्हणून मी तुमचा वैरी झालो काय? तुम्ही नियमशास्त्र पाळावे असे ज्यांना वाटते त्यांना तुमच्याविषयी उत्साहवर्धक आस्था आहे, पण चांगल्या हेतूसाठी नाही। माझ्यापासून तुम्हाला वेगळे करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत यासाठी की तुम्हाला त्यांच्याविषयी उत्साहवर्धक आस्था वाटेल। हे नेहमीच चांगले असते की कोणासाठी तरी विशेष उत्साहवर्धक आस्था असावी, पण ती कोणत्या तरी चांगल्या गोष्टीसाठी। आणि मी जेव्हा तुमच्याबरोबर असतो फक्त तेव्हाच नव्हे, माझ्या प्रिय मुलांनो, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा प्रसूती वेदनातून जात आहे आणि तुम्ही ख्रिस्तासारखे होईपर्यंत मला तसे करावेच लागेल। आता मला तुमच्याबरोबर तेथे हजर राहावेसे व स्वर बदलून वेगळ्या प्रकारे बोलावेसे वाटते, कारण तुमच्याविषयी मी गोंधळात पडलो आहे। जे तुम्ही नियमशास्त्राधीन राहू इच्छिता त्या तुम्हाला मला विचारू द्या की नियमशास्त्र काय म्हणते ते तुम्हाला माहीत आहे का? असे लिहिले आहे की अब्राहमाला दोन पुत्र होते, एक त्याला गुलाम मुलीपासून झाला व दुसरा स्वतंत्र स्त्रीपासून जन्मलेला देवाच्या वचनाचा परिणाम म्हणून जन्मला। या गोष्टी दृष्टांतरूप आहेत। त्या स्त्रिया दोन करार आहेत, एक करार सिनाय पर्वतावर झाला आणि ज्यांच्या नशिबी गुलामगिरी होती अशा लोकांना त्याने जन्म दिला। हा करार हागारशी संबंध दर्शवितो। हागार ही अरबस्थानातील सिनाय पर्वताचे दर्शक हल्लीचे येरुशलेमचे बाह्यरूप आहे, कारण ती आपल्या मुलासह गुलामगिरीत आहे। परंतु स्वर्गीय येरुशलेम स्वतंत्र आहे। स्वर्गीय येरुशलेम ही आमची आई आहे, कारण असे लिहिले आहे,
जिने जन्म दिला नाही त्या मूल नसलेल्या स्त्रीने आनंद करावा, ज्या तुला प्रसूती वेदना झालेल्या नाही ती तू आनंदाने घोष कर, आरोळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत।
बंधूंनो, आता तुम्ही इसहाकासारखी देवाच्या वचनाचा परिणाम म्हणून जन्मलेली मुले आहात, परंतु तो त्यावेळी जसा देह स्वभावाप्रमाणे जन्मला होता व त्याने आत्म्याच्या सामर्थ्याने जन्मलेल्यांचा छळ केला तसे आता आहे। पण पवित्र शास्त्र काय सांगते?
त्या गुलाम मुलीला व तिच्या पुत्राला घालून दे, कारण गुलाम मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारस होणार नाही।
यासाठी बंधूंनो, आपण गुलाम मुलीची नाहीतर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत।